नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. येत्या 1 एप्रिल पासून देशभरात जनगणना 2027 प्रक्रियेला प्रारंभ. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत, केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. वाढवण बंदर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक बाजार समिती उभारण्याचं राज्य सरकारचं नियोजन. पालघर जिल्ह्यात अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश. दिव्यांग तीरंदाज शीतल देवीला पॅरा आर्चर ऑफ द इयर पुरस्कार जाहीर. आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात पाऊस, 4 ते 5 दिवस खबरदारीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. येत्या 1 एप्रिल पासून देशभरात जनगणना 2027 प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. देशातली ही 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असणार आहे. देशाचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी आज दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. यंदाच्या जनगणना प्रक्रियेअंतर्गत स्वयंगणनेसाठीचं पोर्टल 16 भाषांमध्ये उपलब्ध करून दिलं आहे. घरांची यादी करण्याचं काम सुरू होण्यापूर्वीच्या 15 दिवसांच्या कालावधीत नागरिकांना ही सुविधा वापरता येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 2 टप्प्यात होणाऱ्या या प्रक्रियेअंतर्गत 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या कालावधी दरम्यानच्या 30 दिवसांच्या कालावधीत राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून घरांची यादी तयार करण्याचं काम केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
जनगणना की तैयारियां अब अग्रिम अवस्थाएं पहुंच चुकी है और अब से कुछ एक दिन में ही फील्ड का कार्य प्रथम चरण प्रारंभ होने जा रहा है. जनगणना एक वृहत कार्य है. इसमें केंद्रीय स्तर पे और राज्यों के स्तर पे, संघ शासित प्रदेशों के स्तर पे विशद तैयारी चलती है. यह जनगणना 2 चरणों में होती है और इस बार आंकड़ों का संग्रह डिजिटल माध्यम से किया जाना है.
जनगणनेसाठीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रश्नांची अधिसूचना आधीच जारी केलेली आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठीचे प्रश्न लवकरच प्रसिद्ध केले जातील असं मृत्युंजय कुमार यांनी सांगितलं. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जनगणना केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं अधिसूचना जारी केली असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तामिळनाडू विधानसभेच्या सर्व म्हणजेच 234 मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होईल, तर पश्चिम बंगालमधल्या 152 मतदारसंघांसाठी पहिल्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल असून 9 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील. देशभरातल्या 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत उच्च दर्जाच्या केरोसिनचं वितरण करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सरकारी तेल कंपन्यांच्या 2 वितरण केंद्रांवर मिळून 5,000 लिटर केरोसिन उपलब्ध करून दिलं जाईल. त्वरित वितरण व्हावं यासाठी वितरकांना काही परवान्यांमधून सूट दिली जाईल. हा शासन निर्णय पुढील 2 महिन्यांसाठी लागू असेल. 2 भारतीय एलपीजी जहाजांनी 94,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली आहे. यापैकी 1 जहाज उद्या मुंबईत तर दुसरं जहाज परवा 1 एप्रिल रोजी न्यू मँगलोर इथं पोहोचण्याची शक्यता आहे. यापूर्वी 4 भारतीय एलपीजी जहाजं या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे दाखल झाली आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आणि मूलभूत संरचना या जागतिक अस्थिरतेच्या काळातही मजबूत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या. जगभरातल्या सर्वच देशांचं चलन या युद्ध परिस्थितीमुळे प्रभावित झालं आहे, तर आपल्या देशात महागाई कमी झाली. जीडीपी 7% अधिक दराने वाढत आहे आणि चालू खात्यातली तूट 1% कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
और फिस्कल डेफिसिट 5 साल में कैसे मेंटेन करते आ रहे इसके ऊपर पूरे दुनिया में प्रशंसा हो रही है. हमारे फॉरेन एक्सचेंज रिजर्व इतना बरकरार है, सॉलिड भी है. इसके कारण आज हम डॉलर का व्यवस्था को पूरे दुनिया देख रही है. हर एक इमर्जिंग मार्केट का इकोनॉमी के साथ भारत को तुलने में हमारे रुपया ठीक चल रही है.
पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर परिसरात सुमारे 1200 एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक बाजार समिती उभारण्याचं नियोजन राज्य सरकार करत आहे. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात शेतकरी उत्पादक संस्था FPO राज्यस्तरीय परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या बाजार व्यवस्थेपेक्षा अधिक आधुनिक सुसज्ज आणि जागतिक दर्जाची बाजार साखळी उभारण्याची गरज असल्याचं रावल यांनी नमूद केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात उभारली जाणारी ही बाजारपेठ रस्ते, रेल्वे, बंदर आणि विमानतळाशी जोडलेली असेल, ज्यामुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शेतीमालासाठी महाराष्ट्र हे जागतिक व्यापार केंद्र म्हणून उदयास येईल असा विश्वास रावल यांनी व्यक्त केला.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. राज्यस्तरीय दक्षता पथकानं ही कारवाई केली. या कारवाईत 91 घरगुती सिलेंडर, 75 रिकामे गॅस सिलेंडर, 19 किलो आणि 5 किलो वजनाचे व्यावसायिक सिलेंडर, रिफिलिंगसाठी 3 हाय प्रेशर ट्रिप्लेक्स पॉवर पंप, 2 मोटर पंप, 6 इलेक्ट्रॉनिक वजन काटे, अंदाजे 3,36,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा तसंच LPG वितरण नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल महिन्यात 4 विशेष डिजिटल शेती शाळा घेण्यात येणार आहेत. यात कृषी तज्ज्ञ आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचे विविध विषयांवर मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे. महिन्यातील पहिल्या 4 बुधवारी ही शेती शाळा होणार असून याचं प्रत्यक्ष प्रसारण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पाणी फाउंडेशन आणि उमेद यांच्या युट्यूब चॅनेलवर केलं जाणार आहे. भारताची दिव्यांग तीरंदाज शीतल देवीला 2025 या वर्षाचा पॅरा आर्चर ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तीरंदाजीत 2025 अव्वल दर्जाची कामगिरी करणाऱ्या तीरंदाजांना जागतिक तीरंदाजी कार्यकारी मंडळानं पुरस्कार जाहीर केले. जन्मापासून दोन्ही हात नसल्यामुळे पायाने तीरंदाजी करणाऱ्या शीतल देवीने गेल्या वर्षीच्या ग्वांगवजू इथल्या पॅरा तीरंदाजी चषक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं होतं. त्याचबरोबर महिलांच्या सांघिक स्पर्धेत रौप्य तर मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. धाराशिव इथल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेच्या वतीनं राज्यस्तरीय गंगाधर करंडक एकांकिका नाट्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि कलावंत मेळावा घेण्यात आला. नाट्य स्पर्धा ही कलाकाराला घडवणारी शाळा असल्याचं प्रतिपादन सिने अभिनेत्री तथा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा निलिमा शिर्के सामंत यांनी यावेळी बोलताना केलं. निलिमा शिर्के सामंत यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरात रिक्षा चालकांनी आज लाक्षणिक संप केला. इंधन दरवाढ आणि भाडेवाढीच्या मुद्द्यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला. या मागण्यांसाठी रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केलं. या संपामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाल्याचं दिसून आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाची निवडणूक येत्या 2 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे अशी माहिती पीठासीन अधिकारी संतोष गोरड यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात नवनिर्वाचित 63 जिल्हा परिषद सदस्य आणि 9 पंचायत समिती सभापती यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. धाराशिव शहरात भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सकल जैन समाजाच्या वतीनं आज शोभायात्रा काढण्यात आली. एकात्मता जोपासण्याचा संदेश देत लहान मुलांनी सादर केलेल्या नृत्यानं शहरातल्या नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. शहरात विविध ठिकाणी पालखीचं पादप्रच्छालन आणि पूजन करत नागरिकांनी शोभायात्रेचं स्वागत केलं. राज्यात येत्या 5 दिवसात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कापणी केलेल्या पिकांचं संरक्षण करण्याची सूचना केली आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुपारपासून ढगाळ वातावरण असून सिल्लोड तालुक्यातल्या अंबई परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. परभणी शहर परिसरातही आज गारपीटीसह पाऊस पाऊस झाल्याचं वृत्त आहे. बीड शहरातही आज दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. हवामान विभागानं जिल्ह्याला 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नांदेड जिल्ह्यासाठी पुढचे 4 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची तसंच विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. येत्या 1 एप्रिल पासून देशभरात जनगणना 2027 प्रक्रियेला प्रारंभ आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात पाऊस 4 ते 5 दिवस खबरदारीचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10